chinimandi.com podcast.
शेतकऱ्यांसाठी अमरपूरमध्ये सुरू होणार साखर कारखाना. जदयू नेता पुष्पम सिंग यांनी सांगितले की बिहार सरकार सामान्य जनतेसह शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. त्यांनी सांगितले की सरकार प्रवासी मजुरांना त्यांच्या जिल्ह्यात रोजगार देण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहे. अमरपूरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना पुन्हा सुरू केला जाणार आहे, जेणेकरून बाहेरून आलेल्या प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यातच रोजगार मिळू शकेल. रविवारी जदयू नेता यांनी सांगितले की ते म्हणाले, अमरपूरच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत वीज पोहोचवण्यासाठी सरकार काम करत आहे. यापूर्वी त्यांनी अमरपूर विधानसभा येथील डझनभर गावांचा दौरा करून जनतेशी संपर्क साधला. यावेळी गावप्रमुख सूर्यदेव सिंग, रविरंजन तोमर, संतोष कुमार सिंग, रिंकू सिंग, नरबल सिंग, विभाष सिंग, राजकुमार आदी उपस्थित होते.